भाग 38 येशू प्रभू परत येणारस. योहान यांना 14:1-3 1 थिसलनी 4:13-14. एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गमयीन परत येणारस. प्रभू येशून वचन देणार की सगळं लोक विश्वास ठेवणार ना, तो अचानक येणार. जे विश्वासू लोक मरण पावणार त्याला पहिले तो कबरमयीतून उठवणार, आणि जे जिवंत असत त्याला तो भेटील. ते स्वर्गमत प्रभू येशूला भेटीत. ते सगळेच जण स्वर्गमा परमेश्वरना संगती रहीत. ज्या प्रभू येशूवर विश्वास ठेवत ना त्याला माग ठेवील. ते परमेश्वरनी समोर त्यासना न्याय होईल. पण जे प्रभू येशूवर विश्वास ठेवीत त्याच्यावर न्याय होणार ना. आपल्याला माहीत ना प्रभू येशू केव्हा येणार. तो एक दिवस येणारच, पण आपण त्याला येवना अगोदर सावध असले पाहिजे. त्यांनी वाट दखायला पाहिजे. त्याला भेटण्यासाठी विश्वासमा, आज्ञामा, आज्ञापालनमा आणि प्रीतीमा आपण त्याला भेटण्यासाठी तयार असलं पाहिजे. का तुम्हा तयार असत का प्रभू येशूला भेटण्यासाठी?